विविध भारती पुणे, मेघना देशपांडे सादर करत आहे पुणे वृत्तांत. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज पुण्यात जेबीएम समूहाच्या सर्वोत्कर्ष या कार्यक्रमात उपस्थित राहून सामाजिक उपक्रमातील सहभागाबद्दल समूहाची प्रशंसा केली. रोजगार निर्मिती, तंत्रज्ञान, नवीन उपक्रम, स्वच्छ ऊर्जा, स्वयंचलित वाहन उत्पादन आणि सामाजिक उत्तरदायित्व अशा विविध क्षेत्रांमध्ये समूहानं लक्षणीय काम केलं आहे असं राज्यपाल म्हणाले. जेबीएम समूहानं देशातल्या 60 आणि परदेशातल्या 17 उद्योग संस्थांच्या माध्यमातून हजारो युवकांना रोजगार दिला असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. पुणे जिल्ह्यातल्या 14 नगरपरिषदा आणि 3 नगरपंचायतींच्या निवडणुकींसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीत अध्यक्षपदासाठीचे 26 अर्ज तर सदस्यपदासाठीचे 404 अर्ज बाद ठरवण्यात आले. दाखल अर्जांची काल छाननी करण्यात आली. अध्यक्षपदासाठी 141 तर सदस्यपदासाठी 1945 अर्ज वैध ठरले आहेत. उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची मुदत शुक्रवार पर्यंत आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं राज्यात येत्या रविवारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी राज्यातून 4,75,668 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यातल्या 2,00,000 जास्त विद्यार्थी टीईटीचे दोन्ही पेपर देणार आहेत. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा पात्रता परीक्षेसाठी आलेल्या अर्जांची संख्या तुलनेनं वाढली आहे. ही परीक्षा मराठी, इंग्रजी, उर्दू, हिंदी, बंगाली, कन्नड, तेलगू, गुजराती आणि सिंधी अशा 9 माध्यमात घेतली जात आहे. ही परीक्षा राज्यातल्या 1,423 परीक्षा केंद्रांवर होणार आहे अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेनं दिली आहे. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा जन्मदिवस आज राष्ट्रीय एकात्मता दिन म्हणून साजरा करण्यात आला. पुण्यातल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. कुलसचिव प्राध्यापक डॉ ज्योती भाकरे यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. नवलेपूल परिसरात अपघात होऊ नयेत यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. या मार्गावरील सेवा रस्त्याचं काम तातडीनं पूर्ण करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. सुळे यांनी नवलेपूल अपघात परिसराची पाहणी केली त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. रस्त्यांची सुरक्षा हा विषय देशभर एकत्रितपणे उपाययोजना करून सोडवला पाहिजे. त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा लागेल ज्यामुळे अपघातांची संख्या शून्य होईल असं सुळे म्हणाल्या. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात कुष्ठरोग शोध अभियान राबवण्यात येत आहे. हे अभियान 2 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या उपक्रमात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत घराघरात जाऊन नागरिकांची मोफत तपासणी केली जात आहे. आशा स्वयंसेविका आणि प्रशिक्षित स्वयंसेवक गृहभेटी देत असून कुष्ठरोगाच्या संभाव्य लक्षणांची प्रत्यक्ष तपासणी केली जात आहे. कोणतीही संशयास्पद लक्षणं आढळल्यास रुग्णांना तात्काळ महापालिका रुग्णालयांमध्ये पुढील निदान आणि उपचारासाठी पाठवण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड महापालिका, समाज विकास विभाग आणि टाटा स्ट्राइव्ह हे संयुक्तपणे महिलांच्या सक्षमीकरणासाठी सक्षमा हा प्रकल्प राबवत आहेत. यामध्ये बचत गटातील महिलांना शाश्वत रोजगार मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या प्रकल्पाअंतर्गत लवळे इथं नुकतंच महिलांच्या हस्तनिर्मित वस्तूंचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. व्यापाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ येत्या 5 डिसेंबरला राज्यव्यापी लाक्षणिक बंद पाळण्यात येणार आहे अशी माहिती मार्केट यार्ड इथल्या दी पुना मर्चंट्स चेंबरकडून देण्यात आली आहे. बाजार समितीतील कायदे, राष्ट्रीय बाजार समिती प्रस्तावित धोरणातील त्रुटी तसंच अन्न सुरक्षा आणि मानदे कायद्यान्वये व्यापाऱ्यांवर होत असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. गदी माडगुळकर यांच्या स्मरणार्थ गदिमा प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा गदिमा पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना देण्यात येणार आहे अशी माहिती गदिमा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगुळकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 21,000 रुपये, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या 14 डिसेंबरला ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. पुणे आणि परिसरात थंडीचा कडाका वाढला आहे. किमान तापमान 9.5 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्याही किमान तापमान साधारण असंच असेल असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.